पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून कशाला इतकं टेन्शन नवरा बायकोच आपलं भांडण त्यात कशाला इतकं टेन्शन नकोली आला जास्त भाषण ते गए ऊन एकदा दर्शन काग दिलीस तिकड रुसून काग दिलीस तिकड रुसून चैन पडे ना ग बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून पत्र मिले ये पहिल्या गाडीत बसून लागे ना झोप एकट राहणं नाही ग सोप तुझ्या वाचून लागे ना झोप एकट राहणं नाही ग सोप किती हलकट तुझा तो बाप त्याला घमेंड धनाची खूप त्याच्या भक्तीला गेलीस बसून त्याच्या भक्तीला गेलीस बसून अग चैन पडे ना ग बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून मनावर ठेवू मी ताबा कस सांगू तुला मी शोभा किती मनावर ठेवू मी ताबा दबा धरून बसलाय बाबा बाहेर जाण्याची नाही ग मुभा नुसता घरात बसतोय घुसून नुसता घरात बसतोय घुसून चैन पडे ना ग बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून नव संसार आपला थाटू दोघ मिळून चपाट्या लाटू नव संसार आपला थाटू दोघ मिळून चपाट्या लाटू नव्या मग्नच मगमग चाटू मंगेशालाही दवाच गाठू त्यालाही बातमी देऊ हसून त्यालाही बातमी देऊ हसून ग चैन पडे ना ग बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून तू माहेरी गेल्यापासून अग तू माहेरी गेल्यापासून चैन पडे ना ग बसून तुला पत्र मिली ले पहिल्या गाडीत बसून तुला पत्र मिली